सखु गेली पंढरपुरा अडला हरी गाढवते पाय धरी।